chinimandi.com podcast.
लॉरी ऑपरेटर्सचं आंदोलन मागे, ज्याचा माल त्याचा हमाल बाबत निर्णय 2 महिन्यात. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड येथील ट्रक मालक, ट्रान्सपोर्टर वाहतूक संघटना, व्यापारी, कारखाने आणि उद्योजक यांची ज्याचा माल त्याचा हमाल या विषयावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर इथं बैठक संपन्न झाली. गेल्या महिनाभरापासून ज्याचा माल त्याचा हमाल या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली येथील ट्रक मालकांनी भाड्यातून वारणी न देण्यासंदर्भात तीव्र आंदोलन उभं केल्यानं सर्व प्रकारच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. या आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक, कारखानदार, माथाडी वाहतूकदारांची बैठक बोलावली होती. माननीय जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मालाची भरणी, उतरणी, वारणी, आकारणीची जबाबदारी निश्चित करण्याच्या कामी 2 महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निश्चित केलं आहे. या बैठकीमध्ये याप्रमाणे निर्णय घेण्यात आले. ट्रकचं भाडं सापी आकारावं, म्हणजे भरणी, उतरणी अथवा वारणी यांचा अंतर्भाव ट्रक भाड्यात न करता निव्वळ भाडं आकारावं. निव्वळ ट्रक भाडं यांची स्वतंत्र ट्रान्सपोर्ट एलआर अदा करावी. हमाली, वारणी, काटा यासाठी स्वतंत्र ट्रान्सपोर्ट एलआर अदा करावी. या एलआरमध्ये ट्रक भाडं नमूद करू नये. कारखानदारांनी बिगर वारणी गाडी भरून देण्यासंदर्भात तत्वत मान्यता दिली आहे. 2 महिन्याच्या मुदतीत दर 15 दिवसाला एक आढावा बैठक आयोजित करून वारणीची जबाबदारी निश्चित करणे कामी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद.